नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात वाशिम इथं ते 23,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ठाणे इथं 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातला अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. त्याशिवाय राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार व्यवसाय रोध भत्ता देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे यापुढे हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंड बरोबर होणार आहे. आज संध्याकाळी दुबईत होणाऱ्या या सामन्याचं थेट प्रसारण आणि समालोचन आकाशवाणीवरून होणार आहे. सामना 7:30 वाजता सुरू होईल. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 809 अंकांनी घसरून 81,688 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 236 अंकांची घसरण नोंदवून 25,015 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.